हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:38 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये
मॉर्निंग नंबर वन पर
आज का तीन या सेगमेंट मध्ये खेळ विश्वासोबत जोडलेलं एक मोठं आणि महत्वपूर्ण नाव विश्वनाथ नानन. कानपूरच्या IIT ने डॉक्टर ऑफ सायन्सची एक मानद पदवी विश्वनाथन आनंदला प्रदान केलेली आहे. आणि एकूणच आनंदाची गोष्ट आहे ही. आनंदच्या आयुष्यामध्ये आणखीन आनंद आला कारण एक पदवी आली. क्या बात आहे, व्हेरी गुड. दुसरीकडे नाशिककरांसाठी सुद्धा प्रचंड मोठा आनंद कारण सिनियर ॲथलेटिक्समध्ये नाशिकची संजीवनी तिसरी आलेली आहे. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या 56व्या सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधव हिनं तिसरा क्रमांक पटकावला. मंगळवारी सकाळी जी स्पर्धा झाली, 10,000 मीटर धावण्याची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या सूर्या हिनं पहिला क्रमांक मिळवलेला आहे आणि याच स्पर्धेत आपली संजीवनी तिसरी आलेली आहे. एक महत्वपूर्ण संकट नाशिककरांवर, ते म्हणजे पाऊस पडत नाहीये. गंगापूर धरणातला पाणी साठा 10% पाणी राहिलेला आहे. एकूणच हा जो इश्यू आहे हा खूप जास्त भयंकर होत चाललेला आहे. एकूण किती दशलक्ष फूट पाणी शिल्लक आहे गंगापूर धरणामध्ये, किती पावसाची अपेक्षा आहे आणि आवश्यकता आहे याबद्दल जरा बोलूयात थोडाच वेळ. आज सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर कुछ स्टॅटिस्टिक्स डिस्कस करेंगे. हुआ है आज पहली बार फ्रॉम सनम रेगाना. थोड़ा सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.